नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कबस बगते तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्यावेला प्रचाराक नेट. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी रॅली तशेंच रोड शो जातात वांटेकार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तराखंडच्या दोन दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज सावन छत्तीसगडच्या दोन दिसांच्या दौऱ्यार. भारताच्या तुलिका मान हिने हाँगकाँगात चीनात चलतल्या आशियाई जुडो चॅम्पियनशीप 2024 उपांत्य फेरीत घाले पाऊल. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती झालेल्या खेळात राजस्थान रॉयल्स पंगडान मुंबई इंडियन्सांक 9 गड्यांनी हरयले. आता पुराय खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्यावेला प्रचार सोपपा खातीर दोन दीस असताना राजकीय पक्षांचे मुखेल फुडारी आपापल्या उमेदवारांच्या वटेन रॅली आणि रोड शो घेऊन मतदारांना आकर्षित करपा खातीर सगळे यत्न करीत असतात. प्रधानमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ फुडारी आणि नरेंद्र मोदी हांणी विरोधी पक्षांच्या आघाडीचेर उलयतना ते तुष्टीकरणाचे राजकारण करतात असो आरोप केला. काल उत्तर प्रदेशातल्या अलिगढ हांगा एका वेंचणूक रॅलीत ते उलयताले. देशातली गरिबी पयस करपाची, भ्रष्टाचार आणि घराणेशाही नष्ट करपाची हीच वेळ असा असे तांणी सांगले. काँग्रेस आणि समाजवादी पक्षांनी सदांच तुष्टीकरणाचे राजकारण केला आणि देशातल्या अल्पसंख्याकांच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक उदरगती खातीर तांणी कांयच करुना असो आरोप लेगीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलो. दुसरे वटेन काल बुलंदशहर जिल्ह्यातल्या एका राजकीय सभेत बसपाच्यो मुखेली मायावती हांणी भाजपाचेर टिका केली. भाजप हो फकत जुमलेबाजीचेर विश्वास दवरता आणि प्रत्यक्षात कसलीच कामां करिना असो आरोप लेगीत मायावती हांणी केलो. काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे हांच्या सयत पक्षाच्या हेर कार्यकर्त्यांनी लेगीत पक्ष कार्यकर्त्यांच्यो बसका घेतल्यो आणि मथुरा आणि फतेहपूर सिक्री भागात घराघरांनी प्रचार केलो. प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज सावन छत्तीसगडच्या दोन दिसांच्या दौऱ्यार वतले. मोदी छत्तीसगडातल्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांनी तीन सभांनी उलोवप करतले. प्रधानमंत्री मोदी आयज जंजगीर चंपा लोकसभा मतदारसंघातल्या शक्ती आणि महासमुद मतदारसंघातल्या धमतरी हांगा सभांनी उलोवप करतले. ते फाल्यां सुरगुजा लोकसभा मतदारसंघातल्या अंबिकापूर हांगा जाहीर सभेत उलोवप करतले. केंद्रीय घरमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ फुडारी अमित शहा आयज दनपारा महाराष्ट्रातल्या अकोलात भाजपाचे उमेदवार अनूप धोत्रे हांच्या वटेन भौशीक सभेत उलोवप करतले. अकोलातल्यान काँग्रेस पक्षान डॉ अभय पाटील हांका उमेदवारी दिल्या. वंचित बहुजन आघाडीचे फुडारी प्रकाश आंबेडकर हे लेगीत ह्याच मतदारसंघातल्यान वेंचणूक रिंगणात असतात. अकोल्यात 19 उमेदवार रिंगणात असतात. ह्या सुवातेखातीर ह्या महिन्याच्या 26 तारखेक मतदान जातले. अमित शहा फाल्यां अमरावती मतदारसंघातले भाजप उमेदवार नवनीत राणा हांच्या वेंचणूक रॅलीत उलोवप करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तराखंडच्या दोन दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. प्रतिष्ठीत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स ऋषिकेश हांगा आयोजित दिक्षांत सुवाळ्यात त्यो मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतल्यो. ह्या वेळार त्यो ऋषिकेशातल्या परमार्थ आश्रमाच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यो आणि सांजे गंगा आरतीक हाजीर आसतल्यो. फाल्यां डेहराडूनातल्या एफआरआय हांगा भारतीय रान सेवेतल्या प्रशिक्षणार्थींच्या दिक्षांत सोहळ्यात मुखेल सोयऱ्यो म्हणून त्यो हाजीर आसतल्यो. आसामात लोकसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या पांवड्याखातीर 47 उमेदवार रिंगणात असतात. ह्या पांवड्यात 4 सुवातांखातीर मतदान जातले. काल 5 उमेदवारांनी नावां फाटी घेतल्या उपरांत कोक्राझारातल्यान 12, बारवेटातल्यान 14, धुरीतल्यान 13 आणि गुवाहाटीतल्यान 8 उमेदवार रिंगणात असतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल संवसारातल्या सगळ्यात उंच झूजभूय सियाचिनांक भेट दिवन सुरक्षा परिस्थितीचे प्रत्यक्ष मूल्यांकन केले. अत्यंत प्रतिकूल हवामान आणि खडतर भूप्रदेशात तैनात सैनिकांकडेन तांणी संवाद साधलो. मंत्री सिंग हांणी अत्यंत कठीण परिस्थितीत निर्धारान मातृभूमीची राखण करपी ह्या सैनिकांच्या योगदानाची तोखणाय केली. राष्ट्र सशस्त्र दळाच्या जवानांचे सदांच ऋणी असतले आणि त्यांच्या योगदानाक लागून दरेक नागरिक सुरक्षित असता असे तांणी म्हळे. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नागरी गुंतवणूक सुवाळ्यात खुपशा मानेस्तांक त्यांच्या असाधारण आणि खासा सेवेखातीर पद्म पुरस्कारांनी भौमानित केले. भौशीक जिणेतल्या योगदानाखातीर राष्ट्रपती मुर्मू हांणी माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हांचो भौमान केलो. भरतनाट्यम नृत्यांगना डॉ पद्मा सुब्रमण्यम हांका कला क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्कारान भौमानित केले. बिंदेश्वर पाठक हांका सामाजिक कार्यात मरणा उपरांतच्या पद्मविभूषण पुरस्कार दिवन भौमानित केले. बंगाली आणि हिंदी चित्रपट सृष्टीत गतिशील अभिनयाखातीर राष्ट्रपतींनी अभिनेता मिथुन चक्रवर्ती हांका पद्मभूषण दिवन सन्मानित केले. कला क्षेत्रात नामनेच्यो गायिका उषा उत्थूप हांका पद्मभूषण पुरस्कारान सन्मानित केले. तशेंच ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायालू आनी कला क्षेत्रातले भौशीक क्षेत्रातले ज्येष्ठ राजकारणी आनी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक हांका पद्मभूषण पुरस्कार भेटयलो. खेळा क्षेत्रातल्या योगदाना खातीर ज्येष्ठ टेनीस खेळगडो रोहन बोपण्णा हांका पद्मश्री पुरस्कारान भोवमानीत केले. पद्म पुरस्कार हो देशातलो सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आसा. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणीत हा पुरस्कार दितात. कला, सामाजिक कार्य, भौशिक जीण, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकी, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासहित वेगवेगळे विषय आणि उपक्रमांखातीर हे पुरस्कार भेट येतात. अपवादात्मक आणि खासा सेवेखातीर पद्मविभूषण, उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेखातीर पद्मभूषण आणि खयच्याय क्षेत्रातल्या खासा सेवेखातीर पद्मश्री पुरस्कार दितात. काँग्रेस सत्तेर आयल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदो, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता रद्द करतले, तशेंच भारतीय पुरावा कायदो लेगीत रद्द करतले अशें केंद्रीय घरमंत्री आनी ज्येष्ठ फुडारी अमित शाह हांणी म्हळां. काँग्रेस केन्नाच सत्तेर येवची ना आनी लोककल्याणा खातीर केल्ले हे कायदे केन्नाच फाटी घेवचे नात अशें श्री शाह हांणी एका निवेदनांत म्हळां. हे कायदे देशातल्या सामान्य लोकांक सक्षम करतात आनी तांच्या हक्काचे संरक्षण करतात अशें तांणी म्हळें. काँग्रेस फकत तुष्टीकरणाचें राजकारण करता असो आरोप लेगीत अमित शाह हांणी हे वेळार केलो. दिल्लीच्या राऊस रेव्हेन्यू न्यायालयात काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांणी गोडेमुताच्या उपचारा खातीर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरवी दोतोरांचो सल्लो घेवपा खातीर परवानगी मागपी सादर केल्ली याचिका न्हयकारली. हे याचिकेत तांणी आपल्या घरकान्नीत लेगीत व्हिडिओ कॉन्फरन्सीत आस्पावीत करून घेवपाची परवानगी दिवची अशी विनवणी केल्ली. खासा न्यायाधीश कावेरी बावेजा हांणी केजरीवाल हांका इन्सुलिन दिवपाची गरज आसा काय ना हे थारावपा खातीर वैजकी मंडळ स्थापन करपाचे निर्देश दिल्लीतल्या अखिल भारतीय वैजकी विज्ञान संस्थेक दिल्यात. केजरीवाल हांका गरजेची सगळी वैजकी उपचारांची पुरवण करतले, मात खासा उपचारा खातीर जेल अधिकाऱ्यांनी एम्सच्या संचालकांनी स्थापन केल्ल्या वैजकी मंडळाचो सल्लो घेवचो अशें न्यायालयान म्हळां. केजरीवाल हांच्या खातीर आहार आनी व्यायामाची येवजण तयार करपाचे आदेश वैजकी मंडळाक दिल्यात. जुडोत भारताच्या तुलिका मान हिणे हाँगकाँग चीनात चलतल्या आशियाई जुडो चॅम्पियनशीप 2024 सर्तीच्या उपांत्य फेरीत पावल घाले. तिणे काल बायलांच्या 78 किलो गटातल्या उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या किम हयुनाक हरयले. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स पंगडान मुंबई इंडियन्स पंगडाक 9 गड्यांनी हरयले. जैता खातीरच्या 80 धावण्यांचे मोग राजस्थान रॉयल्स पंगडान 18 पुजेच्या षटकात फक्त 1 धावले. यशस्वी जयस्वाल हाणे राजस्थाना खातीर सगळ्यात चड 104 धावण्यो केल्यो. ते आदी पहिली फलंदाजी करपाचो निर्णय घेतल्या उपरांत मुंबई इंडियन्स पंगडान थारायल्ल्या 20 षटकांनी 9 बाद 179 धावण्यो केल्यो. राजस्थान खातीर संदीप शर्मान 4 गडे बाद केले, ताका सामनावीराचो भोवमान फावो जालो. मजगती राजस्थानचो फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल 2 गडे बाद करपी पहिलो इतिहास केला. आयज सांजेच्या 7:30 वरांचे चेन्नईच्या एम सी चिदंबरम स्टेडियमाचे चेन्नई सुपर किंग्स आणि लक्ष्मण सुपर जायंट्स वांगडा आज खेळ जातलो. सोबोच्या पहिली पासून एक खेळ खबरो. लोकसभेच्या वेंचणुकेच्या दुसऱ्या पावण्यावेल्या प्रचारात नेट वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे रोड शोनी गटात भाटेकर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तराखंडच्या 2 दिसांच्या दौऱ्यावर वतले. प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आयज सावन छत्तीसगडच्या 2 दिसांच्या दौऱ्यात. भारताच्या तुलिका मान हिणे हाँगकाँग चीनात चलतल्या आशियाई जुडो चॅम्पियनशीप 2024 सर्तीच्या उपांत्य फेरीत पावल घाले. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स पंगडान मुंबई इंडियन्स पंगडाक 9 गड्यांनी हरयले. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.